नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आयज देशभरांत दिवाळेचो उत्सव व्हडा उमेदीन मनयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी सगळ्या नागरिकांक दिवाळेची परबी भेटयल्या. भारताकडेन रणनीती आघाडी करपाच्या येवजणेचे ब्राझीलाचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा हांणी जाहीर केला. दिवाळी आनी छठ पुजेच्या फाटभुंयेर प्रवाशांचे वेवस्थेचो आढावो घेवपा खातीर काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आनंद विहार रेल्वे स्टेशनाक भेट दिली. आता पुराय खबरो. दिवाळेचो उत्सव आयज देशभरांत उमेदीन आनी भक्तीभावान मनयतात. बऱ्याच्या वायटाचेर जैत मनोवपी हो उत्सव घरां, देवळां आनी हेर भौशीक सुवातांनी मनयतात. हे निमतान लोक देवी लक्ष्मीची पुजा करता. वेगवेगळ्या शारां आनी गांवां रंगीत दिवे आनी फुलांनी सजयल्यात. राष्ट्रीय राजधानी दिल्लींत दिवाळीच्या उत्सवा खातीर स्वदेशी वस्तू घेवपाक वेगवेगळ्या बाजारांत व्हडा प्रमाणांत लोकांची गर्दी दिसता. सणाच्या हंगामाक लागून दिल्ली पुलिसांनी शारभर सुरक्षेची विस्तारण वेवस्था केल्या. दिवाळीच्या हंगामा वेळार जखमी जाल्ल्या दुयेंतींक दिल्लींतलीं मुखेल हॉस्पिटलां पुरायपणान तयार दवरल्यात. दिल्लीच्या उजो पालोवपी दळान संबंधीत घडणुकांक तोंड दिवपा खातीर 41 सुवाती वळखून घेतल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी दिवाळीच्या निमतान राष्ट्राक परबी भेटयल्या. दिवाळी हो भारतांतलो एक लोकप्रिय उत्सव आनी तो व्हडा उमेदीन आनी भक्तीभावान मनयतात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आपल्या संदेशान म्हणला. हो सण काळखाचेर उजवाडाचो, अगिन्यानाचेर गिन्यानाचो आनी वायटाचेर बऱ्याचो जैत मेळोवपाचें प्रतीक अशें तांणी सांगलां. हो उत्सव आत्मचिंतन आनी आत्मसुदरणेचो प्रसंग आसून तातूंतल्यान परस्पर मोगाचो आनी भावपणाचो संदेश मेळटा. सुरक्षीतपणान, जबाबदारीन आनी पर्यावरणाक अनुकूल पद्दतीन दिवाळी मनोवची असो उलो तांणी मारला. ही दिवाळी सगळ्यांक सुख, शांती, समृद्धी हाडची अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिवाळीच्या निमतान देशांतल्या लोकांक परबी भेटयल्या. प्रधानमंत्री मोदी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान उजवाडाचो हो उत्सव दरेका नागरिकाच्या जिवितांक सुखान समृद्धीन भरभराट करचो अशी मागणी केल्या. राष्ट्राभोवतणी सकारात्मकतायेची भावना प्रबल जावची अशी तांणी मागणी केल्या. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी दिवाळी हो सण वायटाचेर बरे आनी अगिन्यानाचेर गिन्यानाचो जैत मनोवपाचो प्रतीक आसा अशें म्हणलां. सगळ्यांक शांती, समृद्धी आनी बरी भलायकी लाबू अशी प्रार्थना तांणी ह्या वेळार केल्या. भारतीय उत्पादनां विकती घेवन 140 कोटी भारतीयांच्या कश्टाची सृजनशीलताय आनी नवनिर्माणाची जाणीव करून हो सण सगळ्या नागरिकांनी मनोवचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. माय जीओव्ही इंडियाच्या सोशल मिडियाच्या पोस्टाक जाप दितना प्रधानमंत्र्यांनी भारतीय उत्पादनां विकती घेवपाचेर भर दिलो. तशेंच लोकांनी विकते घेतिल्ले सोशल मिडियाचेर घालपाचें तांणी सांगलां. अशे तरेन लोक हेरांकय तशें करपाची प्रेरणा दितले अशें तांणी मुखार म्हणलां. सोशल मिडिया माय जीओव्ही इंडिया पोस्टान तांणी हे दिवाळेक लोकांनी फकत स्वदेशी उत्पादनां विकती घेवचें अशें उतर तांणी दिला आनी देशांतल्या थळाव्या नागरिकांक आदार दिवचो अशें तांणी मुखार म्हणलां. प्रधानमंत्री राष्ट्राक वोकल फॉर लोकल जावपाची प्रेरणा दिता. तशेंच नागरिकांनी आपली सेल्फी आपल्या स्वदेशी खरेदी वा ताच्या निर्मात्या वांगडा घेवची अशें तांणी म्हणलां. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचपा खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडेन संपर्क साधचो. दोनी राष्ट्रांमदी राजकीय, अर्थिक आनी तंत्रीक सहकार्याक चालना दिवपाचो हेतू आशिल्लो आनी भारताकडेन रणनीती आघाडी करपाच्या येवजणेचो ब्राझीलाचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दी सिल्वा हांणी जाहीर केला. उपराष्ट्रपती जेरेल्दो आल्किमीन हांची हालींच भारत भेट जातकच लुला हांणी नवी दिल्ली हांचे कडेन द्विपक्षीय संबंध घटमूट करपाचेर भर दिलो. भारताच्या अपवादात्मक बाजारपेठेक लागून फुडल्या वर्साच्या सुरवेक उपराष्ट्रपती जेराल्दो आल्किमिनाची भेट भारत भेट खूप म्हत्वाची आसा अशें लुला हांणी सोशल मिडियाचेर सांगले. भारताकडेन रणनीती आघाडी तयार करतले आनी ब्राझील आनी भारतीय दोनी अर्थवेवस्थेची उदरगत करतले अशें तांणी मुखार म्हणला. उपराष्ट्रपती जेराल्दो आल्किमीन हांच्या भारत भेटीच्या एका दिसा उपरांत ब्राझीलाच्या अध्यक्षांनी ही गजाल सांगिल्ली. भारत भेटी वेळार अल्कामीन हांणी भारत आनी ब्राझीलाचे सहकार पूरक आसा आनी स्पर्धात्मक ना अशें तांणी स्पश्ट केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है। ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है। टायर ट्यूब, हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है। इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी।
परतून एक फाउट युकार, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हानी उसाचा दर क्विंटलाक 15 रुपया वाढवपाची घोषणा केल्या। सुर्वेच्या उसाचा जातीचो दर 400 रुपया वयल्यान दर क्विंटलाक 415 रुपया मेरेन वाढयला। उरिल्ल्या उसाचा जातींचो दर 393 रुपया वयल्यान दर क्विंटलाक 408 रुपया मेरेन वाढयला। शेतकार, वंचित लोक, तरणाटे आणि बायला हांचे कल्याण आणि समग्र उदरगती खातीर आपले सरकार कटिबद्ध असा असे मंत्री सैनी हांनी सांगले। आज हरियाणातली सगळी पिका उण्यात उण्या दर आधार दरान खरेदी करतात असे तांनी सांगले। फाटल्या 11 पिकाच्या हंगामात 1,54,000 कोटी रुपयांची रक्कम थेट 12 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित झाल्या। दिवाळी आणि छटपूजेच्या फाटभुयेर प्रवाशांच्या व्यवस्थेचा आढावो घेऊपा खातीर काल राती रेल्वे अधिकाऱ्यांसहित रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांनी आनंद विहार रेल्वे स्टेशनाक भेट दिली। या भेटीवेळार तांणी प्रवाशांकडेन संवाद साधलो आणि हे व्यवस्थेविशी तांचो प्रतिसाद घेतलो। या वेळार दिल्ली स्टेशनार व्हड प्रमाणात प्रवासी येतात आणि तांच्या सोयी खातीर रेल्वेन व्हड प्रमाणात व्यवस्था केल्या असे मंत्री वैष्णव हांनी सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगला। होल्डिंग एरिया आणि व्हड प्रमाणात तिकीट काउंटराक लागून तांचा प्रवास सोपे झाला असे तांनी मुखार सांगले। रेल्वे मंत्रालयान मुंबई, पुणे, सुरत, बेंगळुरू, सिकंदराबाद या हेर स्टेशनांचेर अशीच सुविधा केल्यात। मंत्री वैष्णव हांनी रेल्वे विशीं सोशल मीडियाचेर बनावट व्हिडिओ प्रसादीत करपी लोकां आड खर कारवाय सुरू केल्ल्याचे सांगले। हाका लागून प्रवाशां मदीं बोवाळ निर्माण जाता म्हणून फट व्हिडिओ प्रसारीत करचे न्हय असे आवाहन तांणी ह्या वेळार केला। बिहारान दुसऱ्या पावण्याच्या विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाची प्रक्रिया आज सोपतली। वट्ट 243 सुवाती मदीं 11 नोव्हेंबराक ह्या पावण्यार 122 मतदार वेंचणूक जातली। विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्या खातीर उमेदवारी फाटी घेवपाची आयज निमणी तारीख। 18 जिल्ह्यांनी पातळिल्ले 121 मतदारसंघ 6 नोव्हेंबराक पहिल्या पावण्यार वेंचणूक लढयतले। 14 नोव्हेंबराक मतांची मेजणी सुरू जातली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी जाहीर केल्ल्या आणि फाटल्या महिन्याच्या 22 तारखेक सुरू केल्ल्या जीएसटी बचत उत्सवाचो समाजातल्या सगळ्या वर्गांतल्या लोकांक फायदो जावपाक लागला। फुडल्या पिळगेतल्या जीएसटी सुदारणाक लागून नागरिकांक महत्वाची सुटका मेळ्ळ्या आणि वखदां आणि हेर वैजकी संबंधित उत्पादनां चड परवडपी करून देशांतल्या भलायकी क्षेत्रांत बळगे मेळ्ळा। कॅन्सर आणि खर दीर्घकालीन दुयेंसांचेर उपचार करपा खातीर वापरिल्ल्या 36 जिवीत वाचोवपी वखदांचेर कर दर पयलींच्या 12% वयल्यान सुटका झाल्या। वखदां आणि वैजकी उपकरणांचेर नव्या जीएसटी दराक लागून सुदारणा जावपाक लागल्या आणि ह्या क्षेत्रांतल्या देशी उत्पादनांक आधार मेळटा। ह्या सगळ्या वरवीं भलायकी क्षेत्र लोकांचे जिवीत सोपे आणि उपचार सवाय करपाक लागला। भारतीय हवामान खात्यान आयज केरळ आणि माहेच्या काय वाठारांनी उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। अंदमान आणि निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटक, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल ह्या सुवातींनी फुडल्या 2 ते 3 दिसांत हलको ते मध्यम पाऊस पडपाची शक्यताय असा। हवामान खात्यान आयज ओडिशा, दक्षिण कर्नाटक, अंदमान आणि निकोबार जुवे ह्या वाठारांनी गडगड आणि वीज पडपाची शक्यताय असा असे उक्तायला। 2025 वर्साच्या आशियाई युवा खेळांत भारताच्या 15 वर्सां पिरायेच्या खुशीन बेरेनात देशा खातीर पदकांची आघाडी सुरू केली आणि काल कुराशान कांस्य पदक जिखले। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। आज देशभरांत दिवाळीचो उत्सव व्हडा उमेदीन मनयतात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांनी सगळ्या नागरिकांक दिवाळीची परबी भेटयल्या। भारताकडेन रणनीती आघाडी करपाच्या येवजणीचे ब्राझीलाचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा हांनी जाहीर केला। दिवाळीने छटपूजेच्या फाटभुयेर प्रवाशांचो व्यवस्थेचो आढावो घेवपा खातीर काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांनी आनंद विहार रेल्वे स्टेशनाक भेट दिली। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। नमस्कार।